श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. आपण 52वी ओवी घेतो आहे. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी, तुझी माझी भेट मीपणा तूपणा या व्यतिरिक्त आहे. पण तिथे गोष्टींची बोलण्याची त्या गोष्टी बोलण्यासाठी शब्द उमटावे लागतात, उपजावे लागतात, दृष्टी फुटावी लागते. तर तिथे पाहायची गरज नाही, शब्दांची गरज नाही. अशी माझी तुझी फिजिकल भेट न घडता सुद्धा आपली भेट होत आहे. पत्र एक माध्यम आहे, पण आत्मा हा आत्म्याशी आत्म्याशी संवाद करत आहे. हे हायेस्ट लेवलचं कम्युनिकेशन माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्यामध्ये होत आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी आपण ऐकत आले आहो ज्ञानेश्वर माऊलीबद्दल, चांगदेवांबद्दल, त्यामध्ये आपल्याला कदाचित असा भ्रम होता की ज्ञानेश्वर हे फार उच्च कोटीचे आणि चांगदेव फार निम्न कोटीचे. ज्ञानेश्वर महाराज खूप ज्ञानी तर चांगदेव हे खूप अहंकारी असा आपला समज होता. पण चांगदेव पासष्टीच्या ओव्यांच्या माध्यमातून जी सूत्र पिळून बांधलेले आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याच्यावरून हे स्पष्ट कळतं की चांगदेव महाराजांची योग्यता सुद्धा केवढी मोठी आहे. वयाने ते खूप मोठे आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे खूप लहान वयाने, शरीराच्या वयाने, पण ज्ञानाने मात्र त्यांची पातळी ही बरोबरीची आहे. आणि म्हणून लहान मोठ्याचा भेद न ठेवता माऊली ज्ञानेश्वर महाराज ही आत्मचर्चा पत्राच्या मजकुराद्वारे कम्युनिकेट करत आहे. हा कम्युनिकेशनचा माध्यम हा मी तूपणा विनय आहे. त्याच्यामध्ये मीपणा तूपणा नाही. याच्यामध्ये एकेरी किंवा दुहेरी वार्ता सुद्धा नाही. आणि अर्थ इतका खोल आहे की जगातलं कुठलंच कम्युनिकेशन तंत्र याची खोली मोजू शकत नाही. इतक्या गहन खोलीवरचं हे शास्त्र आहे. आणि सूत्ररूपाने या 65 ओव्यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना उपदेश करण्याच्या बहाण्याने आपण सर्वांना हे मोकळं करून दिलेलं आहे. पण याला समजणे अवघड असल्यामुळे सोडून देणे मूर्खपणाचं होईल. म्हणून तुटकं फुटकं का होईना, वेडंवाकडं का होईना, आपण हे समजण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ही हिम्मत सुद्धा माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देत आहे. त्यांच्याच कृपेमुळे याला समजण्याचा आपला हा प्रयत्न यशस्वी होईल किंवा नाही त्याच्याशी मतलब नाही, ती अपेक्षाही आपण करणार नाही, पण हा गोड प्रयत्न आहे. चला आज याला पुढे घेऊन जाऊया. सुरुवात करूया 52व्या ओळीच्या दुसऱ्या भागाच्या माध्यमातून थोडं विश्लेषण करण्याला. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय. काल आपण पाहिलं होतं की सद्गुरू शिवाय हा आत्मबोध प्राप्त करून घेणे जवळजवळ अशक्यप्राय आहे. परमार्थाकडे चित्त वळायला लागलं, चित्तवृत्ती परमात्ममय होऊ लागली की आपोआप आपल्या आयुष्यात सद्गुरूंचं आगमन होतं आणि त्या सद्गुरूंच्या आगमनामुळे तो आत्मसाक्षात्काराचा मार्ग आपल्याला दिसू लागतो आणि त्यावर आपले पाऊल पडायला सुरुवात होते आणि मग ते परमात्म्याचं चैतन्य हळूहळू हळूहळू आपल्याला अनुभवता येते. संत संगती हा लाभ, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. तर हा संत दर्शनाच्या माध्यमातून होणारा लाभ आणि त्याच्यामुळेच पद्मनाभ जोडला गेला, त्या परमात्मापर्यंत आपल्याला पोचण्याचा मार्ग कळला. संगत संत संगती घडली पाहिजे, सद्गुरु ईश्वर यांची प्राप्ती व्हायला झाली पाहिजे. संत संगतीमध्ये काय घडते हे अनेक संतांच्या लिटरेचरमधून अभंगांमधून आपल्याला माहिती आहे, पण श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज आपल्या दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये फार सुंदर पद्धतीने ते सांगतात. ही मात साधू संगाची कोण तुलना करील त्याची, नोहे क्षण सत्संगाची आणि स्वर्ग सुखाची बरोबरी. सत्संग घडला म्हणून वैराग्य बाणले पूर्ण, करीता एकची प्रश्न आत्मज्ञान जाहले. आत्मज्ञाने करुण ममता हंता दिली दवडून, जेवी वेगे पवन ते उडवून शालमतली तुळ. ही मात साधू संघाची कोण तुलना करील त्याची, ही गोष्ट साधूंच्या संगतीची, सत्संगाची, ज्ञानेश्वरी पारायणाची कोण तुलना करील त्याची, त्याची तुलना कशाची होऊ शकते. नोही क्षण सत्संगाची आणि स्वर्ग सुखाची बरोबरी. एक क्षण सत्संग मन लावून जर झाला, मनबुद्धी अहंकार चित्त या सर्वांमध्ये, या अंतकरणामध्ये जर उतरवला तर स्वर्ग सुखाची बरोबरी त्यातून लाभते. सत्संग घडला म्हणून वैराग्य बाणले पूर्ण. वैराग्य आपोआप येत नसते, सत्संगामध्ये रमून रमून रमून, त्या नामस्मरणामध्ये रचून रमून वैराग्य. वैराग्य म्हणजे हिमालयात जायचं वैराग्य नाही, विषय वासना यांच्याकडे यांच्यावर नियंत्रण. करिता एकची प्रश्न आत्मज्ञान झाले. एकची प्रश्न, मी कोण, हू एम आई, मैं कौन हूं, हा प्रश्न करत 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 आत्मज्ञानाचा रस्ता सापडला. आत्मज्ञाने करुण ममता अहंता दिली दवडून. एकदा का आत्मज्ञान झालं तर मग ममता अहंता, अहंकारी नाही आणि अटॅचमेंट पण नाही. इगो आणि अटॅचमेंट दोन्ही दवडून दिले. जीवी वेगे पवन दे उडवून शालमल तिळ. तर पवन जसा स्ट्रॉ, गव्हाचा भुसा किंवा धान्याचा भुसा जसा उडवून देतो, त्याप्रमाणे हा अहंकार आणि ममता, अटॅचमेंट अँड इगो या सर्व उडून गेल्यात. रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सत्संगतीचा महिमा सांगतात. मना सर्वही संग सोडून ध्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. जयाचे निसंगे महादुख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. सर्वही संग सोडून ध्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. सर्व वाईट संगती सोडून सज्जनांचा संगतीत राहावे. जयाचे निसंगे महादुःख भंगे, ज्यांनी साधने विण सन्मार्ग लागे. सन्मार्गावर लागायसाठी जास्त साधनांची गरजच नाही, फक्त सज्जनांच्या संगतीत राहिलं म्हणजे आपोआप मनुष्य सन्मार्गावर लागतो. सद्गुरु कृपेचे सामर्थ्य कसे असते? समर्थ आपल्या आत्माराम या ग्रंथामध्ये सांगतात, माझे सद्गुरु कृपेचे बळ, मज माझी साठवले तुंबळ, तेने बळे स्वानंद जळ, हे लावू लागे. मननशील साधकाने कसे वागावे? तर माझे सद्गुरु कृपेचे बळ, मज माझी साठवले तुंबळ, तेने बळे स्वानंद जळ, हे लावू लागले. तेने बळे स्वानंद जळ, तो आनंद तो हेलकावे खाऊ लागला. आद्यशंकराचार्य आपल्या अपरोक्ष अनुभूती या ग्रंथामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक बोध देतात. आत्माननम सतज्जानन कालम नयम महाद्युते प्रारब्धमखिलं भुञ्जन् नोद्वेगं कर्तुमर्हसि. हे महामतिवान, अखंड आपल्या स्वरूपाचे चिंतन करीत आणि आपल्या प्रारब्धाचा भोग घेत आपला काल व्यतीत करा. यात उद्विग्न किंवा निराश होणे हे योग्य नाही. भुञ्जन् नोद्वेगं कर्तुमर्हसि, अजिबात उद्विग्न व्हायचं कारण नाही, निराशा आणण्याचे कारण नाही. कसल्याच प्रकारचं डिप्रेशन नको, कसल्याच प्रकारचं एक्साइटमेंट नको. ते नसताना शांतपणे आपले प्रारब्ध कर्मानुसार जे आपल्याला मिळालेलं आहे त्याप्रमाणे आपलं काम करत राहणे हीच खरं जीवन आहे. सद्गुरूच्या कृपेने किती काय घडते, ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या ठिकाणी इतकी वेळा त्या सद्गुरु माऊलीच्या कृपेचा उल्लेख केला आहे की परत परत काय सांगायचं. अमृतानुभवामध्ये फार सुंदर ओवी आहे, जयाचेनी कृपा तुषारी परतले अविद्येचे मुहिरे परिणामले अपारे बोधामृते. सद्गुरु कृपेच्या तुषाराने अविद्येचा मोहर हा जळून जातो. जयाचेनी कृपा तुषारे परतले अविद्येचे मुहिरे. अविद्येच्या झाडाला अविद्येचा जो मोहर आलेला आहे तो अविद्येचा मोहर परतला. कशामुळे? जयाचेनी कृपा तुषारे, सद्गुरूच्या कृपेचे तुषार कण त्या मोहरावर पडता बरोबर तो मोहर गायब झाला. परिणामले अपारे बोधामृत, आणि अमाप बोधाच्या अमृताने शिष्याच्या ठिकाणी परिपक्वता प्रकट होते. जो भेटलियाचे सवे पुरती उपायाचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जे. तो सद्गुरु भेटल्यानंतर शिष्याची अन्य उपायांची साधनांची धावपळ संपते. शिष्याला वाटते की आता मला काही प्राप्त व्हायचं शिल्लक नाही, आणि अशा सद्गुरूपी सागरामध्ये त्या शिष्याच्या प्रवृत्तीची गंगा स्थिर होते, त्याची मती स्थिर होते, आणि आत्मस्वरूपाने होणारी चांगदेवाची आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेटही अशी स्थिर करून देणारी अशी महत्त्वाची भेट आहे. व्यवहारामध्ये भेट होण्यासाठी दोन व्यक्ती लागतात हे आपण बोललो होतो काल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त असेल तरच मग भेट घडते, नाहीतर मग एकटा एकट्याशी काय संवाद. तर व्यावहारिक भेट अशी असते की ज्याच्यामध्ये एकपेक्षा अधिक व्यक्ती व्यक्तिरूपाने पाहिजे असतात. आता एक असून स्वप्नामध्ये अनेक आपल्याला दिसतात पण ते स्वप्न झालं, तो व्यवहार नाही. पण व्यवहारामध्ये ज्याचा आपल्याला रात्रंदिवस अनुभव येतो त्याच्यामध्ये एका माणसाने होत नाही, एकाहून जास्त व्यक्ती पाहिजे तेव्हा भेट घडते. बरं, भेट घडते तर नुसती भेट घडत नाही, त्याच्यामध्ये शब्द असतात, क्या हालचाल आहे, हाऊ आर यू, हॅलो, राम राम, या सर्व गोष्टी आल्यात. म्हणजे तिथे शब्द आलेत, तिथे संवाद आला, तिथे भावना आल्यात, तिथे चर्चा आली, तिथे अपेक्षा आल्यात. पण आत्मा जेव्हा आत्म्याशी भेटतो तेव्हा या सगळ्या भानगडीची गरजच नाही. तर व्यवहारामध्ये भेट होण्यासाठी मी आणि तू दोन व्यक्ती भिन्न असाव्या लागतात, आणि त्या भेटीसाठी मनामध्ये काही हेतू असायला लागतो, लक्ष पाहिजे, आणि भेटीसाठी एकमेकांना पाहणे आवश्यक आहे. तर मी तू विण भेटी माझी तुझी, न फुटता दृष्टी. मौली म्हणतात न फुटता दृष्टी, इथे एकमेकांना न पाहताच भेट घडत आहे. भेटीत काही बोलणे चालणे या सर्व गोष्टी घडतात. आमच्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अशी भेट घडली म्हणजे मग मोठं समाधान वाटते, आनंद होतो. माऊली ज्ञानेश्वरांची चांगदेव महाराजांसोबत असलेली भेट ही आमच्या तुमच्या भेटीसारखी नाही. तिथे शब्दही नाहीत, तिथे भेटणाऱ्या दोन व्यक्तीही नाहीत, आणि म्हणून कोणत्याच प्रकारची काहीच औपचारिकता तिथे नाही. मग अशा या भेटीमध्ये शाश्वत आनंद आणि सुख हे कशामुळे होते? माऊली या 65 ओव्यांच्या माध्यमातून त्या सुखाचा परत परत उल्लेख करते, आणि ते डिफाईन करून सांगत आहे की त्याच्यामध्ये हे सगळे भेटीचे एलिमेंट्स नाहीत. व्यावहारिक एलिमेंट जे असतात भेटीचे, जो क्रायटेरिया असतो भेटण्यासाठी, तो सगळा काहीच नाही, कुठेच नाही, आणि तो नसताना सुद्धा आनंद मात्र हायएस्ट पीकवरती आहे. आनंद हा पीकवरती आहे. तर हे कसं काय शक्य होतं? तर हे शक्य कसं होतं हे जाणण्यासाठी आपल्याला सुद्धा आत्मस्वरूपात जावं लागेल, तरच आपण त्या आनंदाला लांबून लांबून का होईना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकू. आत्म्याला आत्मा भेटल्यानंतर होणारा आनंद, म्हणून मागे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि याही चांगदेव 65 काही काही आपण छोटे मोठे असे एक्झाम्पल्स घेतले होते. नुसते हसत राहणारे साधू संत. परत आणखीन एक गोष्ट ती आठवते, ते म्हणजे सिकंदर. सिकंदर, त्याला माहीत झालं की एक फकीर आहे, तो फार खुश असतो. त्या फकीराजवळ सिकंदर गेला होता. तो फकीर खूप आनंदी होता, एका नदीच्या काठावर होता. त्याला सिकंदरने विचारलं होतं की तू इतका खुश कसा काय असतो? तर तो म्हणला की मी असतो फक्त, खुश असतो की दुःखी असतो असं नाही, मी फक्त असतो. सिकंदर म्हणला की मी थोडंसं युद्ध करून येतो, जगाला जिंकून येतो, मग मी पण तुझ्यासारखा आनंदी होईल. तेव्हा त्यांनी त्याला म्हटलं होतं की तुला आनंदी व्हायचं असेल तर मग जगाला जिंकायची गरजच नाही ना, तू काय जगाला जिंकणार आहे, तू कोण होतोस जगाला जिंकणारा? आणि खरोखर युद्धानंतर परत आणखीन तो सिकंदर त्याच्याजवळ आला, तर त्या सिकंदरला त्यांनी तेच सांगितलं की तू ज्या जगाला जिंकायला चाललाय त्या जगाला जिंकायची गरजच नाही, तू स्वतःला जिंकून टाक, म्हणजे जग जिंकल्यापेक्षाही जास्त आनंद तुला होईल. म्हणून म्हणतात ना, यूं तो सिकंदर के इरादे बडे आली थे, पर जब मरा सिकंदर तो दोनों हात खाली थे. त्याचे इरादे खूप नेक होते, जगाला जिंकणे, जिंकल्यानंतर खूप आनंद होईल, खूप मला आनंद प्राप्त होईल, पण जब मरा सिकंदर तो दोनों हात खाली थे, ही प्रसिद्ध एक छोटीशी गोष्ट आहे, आणि बहुतेक लोकांना ती माहिती आहे, त्याची पुनरुक्ती नसू नको. पण आनंद हा बाहेर नाहीच, आनंद हा आत्मदेच आहे. खरा आनंद प्राप्त होऊ शकतो तर तो आत्म्याच्या भेटीमुळेच. म्हणून आपल्याला आपली अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटत असते खूप दिवसानंतर, तेव्हा नकळत आतल्या आत काही वेगळीच फिलिंग असते. तो आत्म्याला आत्म्याशी भेटल्यानंतर झालेला आनंद आहे. मग ती जवळची व्यक्ती बायको असू शकते, नवरा असू शकते, भाऊ असू शकते, बहीण असू शकते, कोणीही असू शकते. पण ती व्यक्ती देहरूपाने नसून ते दोघांमध्ये असलेला आत्मा एकरूप झाल्यामुळे त्या एकरूपतेचा अनुभव आनंदाच्या रूपाने मनात उतरतो. आणि माऊली ज्ञानेश्वरांनी हाच मजकूर या ओवीच्या माध्यमातून चांगदेवाला सुचवण्याचा प्रयत्न केला असावा कदाचित. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. आज 52वी ओवी आपली इथे समाप्त होते आणि उद्या 53वी ओवी आपण घ्यायला सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.